आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महायुतीचं सरकार महिला शेतकरी युवक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. कच्च्या खाद्यतेलावर 20% आणि सूर्यफुलाच्या तेलावर 32% आयात शुल्क लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. कांद्याच्या निर्यातीवरची किमान दरमर्यादा हटवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव वधारले. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांची ग्वाही. आणि मुंबई विमानतळावर गेल्या 2 दिवसात तस्करीचं 7.5 किलो सोनं जप्त. महायुतीचं सरकार महिला शेतकरी युवक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात आज ते बोलत होते. शासनानं सुरू केलेली लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आपण एकसंघपणे महिलांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचं ते म्हणाले. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप योजनेचे पैसे जमा झाले नाहीत ते येत्या 30 सप्टेंबरपूर्वी जमा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ही योजना थांबणार नसून दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्याच्या हक्काचं पाणी उजनीतून सीना कोळेगाव प्रकल्पात आणण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजना कुटुंब भेट अभियानाला धुळे शहर आणि जिल्ह्यात देखील सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारनं कच्च्या खाद्यतेलावर 20% आणि सूर्यफुलाच्या तेलावर 32% आयात शुल्क लागू केलं आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या तेलांवर यापुढे 35% आयात शुल्क द्यावं लागणार आहे. याबरोबरच अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरचं किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णयही घेतला आहे. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. या निर्णयाचा फायदा अप्रत्यक्षपणे कापूस उत्पादकांना होईल असं फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती, आयात शुल्क नव्हतं, 20% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि रिफाईंड तेलावर 12.5% तो 32% करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे.
भारतीय किसान संघानं आयात शुल्क वाढवण्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तेलबिया उत्पादक राज्यांमध्ये सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. कांद्याच्या निर्यातीवरची किमान दरमर्यादा हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात कांद्याचे दर क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांनी वधारले आहेत. लासलगाव बाजारात आज चांगल्या प्रतीच्या कांद्याला सरासरी 4600 रुपये दर मिळाला. लोकसभा निवडणुकीवेळी केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यातबंदी उठवली होती, मात्र प्रति मेट्रिक टन $550 किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क कायम ठेवल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता केंद्र सरकारनं किमान निर्यात मूल्याचं बंधन हटवत आणि निर्यातीवरचं 40% निर्यात शुल्क 20% आणलं. या निर्णयानंतर लासलगाव बाजार समितीत 5000 क्विंटल कांद्याची आवक झाली. केंद्र सरकारनं गव्हाचे व्यापारी, घाऊक व्यापारी त्याचप्रमाणे किरकोळीनं विक्री करणाऱ्या साखळी दुकानांवरचे गव्हाची साठवण करण्यावरचे निर्बंध वाढवले आहेत. आधी हे व्यापारी 3000 टन गव्हाची साठवण करू शकत होते, आता त्यांना केवळ 2000 टन गहू साठवता येणार आहे. राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. येत्या 17 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होईल, पण त्यापूर्वी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेतलं. मुंबईतला पहिला सार्वजनिक गणपती केशवजी नाईक चाळ, लालबागचा राजा, मुंबई सेंट्रलच्या हमाल मंडळाचा गणपती यांचा त्यात समावेश होता. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी आज लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देऊन गणपतींचं दर्शन घेतलं. अंधेरीचा विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज गणपती अथर्वशीर्ष पठण केलं. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या कवडी इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला. फुलं, शंखशिंपले, वेगवेगळ्या झाडांची पानं, रंगीत दगड, शेंगांची टरफलं अशा मोफत आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांचा वापर करून गणेशाचे विविध भाव दर्शवणारं कोलाज साकारण्यात आलं आहे. श्रोतेहो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत आकाशवाणी मुंबईवरून रात्री 8:05 प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत स्वीडनमधल्या गणेशोत्सवाविषयी. ईद ए मिलाद म्हणजे प्रेषित महम्मदांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी मुस्लिम समाजातर्फे जुलूस काढण्यात येतात. मात्र यंदा येत्या मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून गणेश विसर्जनाची धामधूम लक्षात घेता सलोखा राखण्याच्या दृष्टीनं मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मीयांनी बुधवारी 18 सप्टेंबरला जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं 16 सप्टेंबरला घोषित केलेली ईद ए मिलादची सुट्टी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात 18 सप्टेंबरला नेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. इतर जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकारी वातावरण लक्षात घेऊन सुट्टीबाबतचा निर्णय घेतील असं शासकीय पत्रकात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. पारसी समाजाची घसरती लोकसंख्या हे या समुदायासमोरचं सर्वात मोठं आव्हान असून त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार जिओ पारसी योजना राबवत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. पारसी समुदायाची लोकसंख्या 50,000 खाली येऊ नये यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे असं ते म्हणाले. वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल कुणाच्याही मनात कोणताही संभ्रम असण्याची गरज नाही. काही लोक या विधेयकाला विरोध करत असले तरी बहुतेक मुस्लिम बांधवांनी या विधेयकाला समर्थन दिलं आहे असा दावा त्यांनी यानंतर वार्ताहरांशी बोलताना केला. देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मात्र या विधेयकाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून कुणीही नागरिकांची दिशाभूल करू नये असंही ते म्हणाले. रिजिजू यांनी आज भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन या विषयावरच्या परिषदेला संबोधित केलं. परोपकार आणि करुणा ही बुद्धांची शिकवण अंगीकारल्यावरच देशाला जगाचं नेतृत्व करता येईल असं ते यावेळी म्हणाले. मुंबई विमानतळावरून गेल्या 2 दिवसात तस्करी करून आणलेलं 7.5 किलो सोनं जप्त करण्यात आलं असून त्याची बाजारातली किंमत 5 कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती विमानतळ झोन 3 पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोने तस्करीच्या एकूण 7 प्रकरणांमध्ये ही जप्ती करण्यात आली असून या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विमानतळ प्राधिकरणाच्या 6 कंत्राटी कामगारांचा तसंच दुबई आणि मादागास्करहून आलेल्या प्रवाशांचा समावेश आहे. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. यात शहरातल्या काजीगढी भागातली 3 ते 4 घरं ढासळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महायुतीचं सरकार महिला, शेतकरी, युवक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. कच्च्या खाद्यतेलावर 20% आणि सूर्यफुलाच्या तेलावर 32% आयात शुल्क लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. कांद्याच्या निर्यातीवरची किमान दरमर्यादा हटवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव वधारले. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांची ग्वाही. आणि मुंबई विमानतळावर गेल्या 2 दिवसात तस्करीचं 7.5 किलो सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.